ಕವಿಗುಂ ಹವಾಮಹೆ ಕವಿಂ ಕವೀನಾಮುಪಮಶ್ರವಸ್ತಮಂ ಜ್ಯೇಷ್ಠರಾಜಂ ಬ್ರಹ್ಮಣಾಂ ಬ್ರಹ್ಮಣಸ್ಪತ ಆರಶೃಣ್ವನ್ನೋತಿಭಿಃ ಸೇದಸಾದನಂ ಪ್ರಣೋ ದೇವೀ ಸರಸ್ವತೀ ವಾಜೇಭಿರ್ವಾಜಿನೀವತೀ ಧೀರಾಮವಿತ್ರಯವತೋ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಹರಿಃ ಓಂ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೇ ರುದ್ರಾಯ ಓಂ ನಮಸ್ತೆ ರುದ್ರಮನ್ಯವ ಉತೋತ ಇಷವೇ ನಮಃ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಧನ್ವನೆ ಬಾಹುಭ್ಯಾಮುತತೇ ನಮಃ ಯಾತ ಇಷು ಶಿವತಮಾ ಶಿವಂ ಬಭೂವತೇ ಧನುಃ ಶಿವಾಶರವ್ಯಾಯ ತವತಯಾ ನೋ ರುದ್ರಮೃಡಯಾ ಯಾತೇ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋರ ಘೋರ ಪಾಪಕಾಶಿನಿ ತಯಾನಸ್ತನು ವಾಶಂತಮಯಾ ಗಿರಿಶಂತಾಭಿಚಾಕಷಿ ಯಾಮಿಷುಂ ಗಿರಿಶಂ ತಹಸ್ತೆ ವಿಭಶ್ಯಸ್ತವೇ ಶಿವಾಂ ಗಿರಿತ್ರತಾಂ ಕುರು ಮಾಹಿ ಗುಂಸಿ ಪುರುಷಂ ಜಗತ್ ಶಿವೇರವಚಸಾ ತ್ವಾ ಗಿರಿಸಾಚ್ಛಾ ವದಾಮಸಿ ಯಥಾ ನಃ ಸರ್ವಮಿಜ್ಜಗತ ಯಕ್ಷ್ವಗು ಸುಮನ ಅಸತ್ ಅಧ್ಯವೋಚದಿ ವಕ್ತ ಪ್ರಥಮೋದೈಭ್ಯೋಭಿಷಕ್ ಅಹೇಗಶ್ಚ ಸರ್ವಾಂಜಂಭಯನ್ ಸರ್ವಾಶ್ಚ ಯಾತು ಧಾನ್ಯಃ ಅಸೌ ಯಸ್ತಾಮ್ರೋ ಅರುಣ ಉತ ಬಭ್ರಸ್ವ ಮಂಗಲಃ ಯೇ ಚೇಮಾಗುಂ ರುದ್ರ ಅಭಿತೋ ದಿಕ್ಷಶ್ರತಾ ಸಹಸ್ರಶೋ ವೈಶಾಗುಂ ಹೇಡ ಈಮಹೇ ಅಸವ್ಯೋ ವಸತ್ಪತಿ ನೀಲಗ್ರೀವೋ ವಿಲೋಹಿತಃ ಉದೈನಂ ಗೋಪಾ ಅದೃಶನ್ನದೃಶನ್ನುದಹಾರ್ಯಃ ಉದೈನಂ ವಿಶ್ವಭೂತಾನಿ ಸದೃಷ್ಟೋ ಮೃಡಯಾತಿನಃ ನಮೋ ಅಸ್ತು ನೀಲಗ್ರೀವಾಯ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಾಯ ಮೀಡುಷೇ ಅಥೋ ಯೇ ಅಸ್ಯ ಸತ್ವಾನೋಹಂ ತೇಭ್ಯೋ ಕರಣ್ ನಮಃ ಪ್ರಮಂಚ ಧನ್ವನಸ್ತ್ವಮುಪಯೋರಾತ್ನಿಯೋಜ್ಯಾ ಯಾಶ್ಚ ದೇಹಸ್ತ ಇಷವ ಪರಾತ ಭಗವೋ ಭವ ಅವತತ್ಯ ಧನುಸ್ತ್ವಗುಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷಶತೇಷು ದೇ ನಿಶೀರ್ಯ ಶಲ್ಯಾನಾ ಮುಖ ಶಿವೋ ನ ಸುಮನ ಭವ ವಿಜ್ಯಂ ಧನುಃ ಕಪರ್ನಿರೋ ವಿಶಲ್ಯೋ ಬಾಣವಾಗುಂ ಉತ ಅನೇಶನ್ನಸ್ಯೇಷವ ಆಪುರಸ್ಯ ನಿಷಂಗತಿಃ ಯಾತೇ ಹೇತಿರ್ಮೀಡುಷ್ಟವಹಸ್ತೆ ಬಭೂವತೇ ಧನುಃ ತಯಾ ಸ್ವಾನ್ ವಿಶ್ವತತ್ವಮಯಕ್ಷ್ಮಯಾ ಪರಿಭುಜ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತ್ವಾಯುಧಾಯ ನಾತಥಾಯ ಧೃಷ್ಣವೇ ಉಭಾಭ್ಯಾಮುತತೆ ನಮೋ ಬಾಹುಭ್ಯಾಂ ತವ ಧನ್ವನೆ ಪರಿತೇ ಧನ್ವನೋ ಹೇತಿರಸ್ಮಾನ್ ಋಣಕ್ತ ವಿಶ್ವತಃ ಅಥೋ ಯ ಇಷುದಿಸ್ತವಾರೆ ಅಸ್ಮನ್ನಿಧೇಹಿತಂ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವನ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರಾಯ ಮಹಾದೇವಾಯ ತ್ರ್ಯಂಬಕಾಯ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾಯ ತ್ರಿಕಾಗ್ನಿಕಾಲಾಯ ಕಾಲಾಗ್ನಿರುದ್ರಾಯ ನೀಲಕಂಠಾಯ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ಸರ್ವೇಶ್ವರಾಯ ಸದಾಶಿವಾಯ ಶ್ರೀಮನ್ಮಹಾದೇವಾಯ ನಮಃ namo hiranyavahave senanye disham cha pataye namo namo vrikshebhyo harikeshebhya pashunam pataye namo nama sasvijaraya kveshivate patinam pataye namo namo bablushaya vivyadhine nanam pataye namo namo harikeshayo pavitine pushtanam pataye namo namo bhavasya hetye jagatam पदये नमो नमो रुद्राय तथा विनिक्षेत्राणाम् पदये नमो नमः सोताय हन्त्याय वनानाम् पदये नमो नमो रोहिताय स्तपतये वृक्षाणाम् पदये नमो नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पदये नमो नमो भुवन्तये वारिवस्कृतायौषधीनाम् पदये नमो नम उच्चये दोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पदये नमो नम कृत्समेताय धावते सत्त्वनाम् पदये नमः नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनाम् पदये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानाम् पदये नमो नमो निषङ्गिण इषु धिमते तस्कराणाम् पदये नमो नमो वञ्चते परिवञ्चते सायूनाम् पदये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानाम् पदये नमो नमः श्रिकाविभ्यो जिगागुं सद्भ्यो मुष्टताम् पदये नमो नमो शिवद्भ्यो नक्तम् चरभ्यः प्रकृन्तानाम् पदये नमो नम उष्णेशिने गिरिचराय कुलुञ्जानाम् पदये नमो नम इषु मद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आधन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजभ्यश्च वो नमो नमो यद्भ्यो विद्यभ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्रयानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रभ्यश्च वो नमो नम तिष्ठद्भ्यो दावभ्यश्च वो नमो नम सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः नम आव्याधिनेभ्यो विविध्यन्तेभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यस्त्रिगुंहतेभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्भ्यः क्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतेभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमः रक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः उन्निष्टेभ्य योनिषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयोभ्यश्वनेभ्यश्च वो नमो नम स्वभ्यश्वपतेभ्यश्च वो नमः नमो भवाय च रुद्राय च नम सर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नम कपर्दिने च व्युक्तकेशाय च नम सहस्राक्षाय च शतध्वन्वने च नमो गिरिशाय च शिविविष्टाय च नमो मेरुष्टमाय चेशुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षेयसे च नमो वृद्धाय च संवृत्वने च नमो अग्र्याय च प्रथमाय च नम आशवे चाचिराय च नम शीघ्रयाय च शेव्याय च नम ऊर्याय च वस्वन्याय च नम श्रोतस्याय च वेप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नम ऊर्ध्वजाय च परजाय च नमो मध्यमाय च प्रगल्भाय च नमो जगन्याय च बुद्धेयाय च नम सोऽव्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नम उर्वर्याय च खल्याय च नम श्रोत्याय च वसान्याय च नमो वन्याय च कक्ष्याय च नम श्रवाय च प्रतिश्रवाय च नम आशुषेणाय चाशुरताय च नम शूराय च ववृन्दते च नमो वर्मिणे च वरोतिने च नमो विल्मिने च कवचिने च नम श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय च अरण्याय च नमो कृष्णवे च प्रवशाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेशुभिमते च नम तीक्ष्णेशवे चायुधिने च नम स्वायुधाय च सुध्वन्वने च नम श्रुत्याय च पत्याय च नम काट्याय च नीप्याय च नम सोद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नम कोप्याय च वट्याय च नमो वर्ष्याय च वर्ष्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नम ईद्र्याय च तप्याय च नमो वात्याय च रेश्म्याय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च ॐ हर 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 ॐ नमः सोमाय च रुद्राय च नमः ताम्राय चारुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नम उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो अन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय नमः शम्भवे च मयोभवे च नमः शङ्कराय च वयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः तीर्त्याय च कोल्याय च नमः पार्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आताद्याय च लाद्याय च नमः षष्ट्याय च पेण्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नम इरिन्याय च प्रपत्याय च नम ಕೆಗುಂ ಶಿರಾಯ ಚ ಕ್ಷಯಡಾಯ ಚ ನಮ ಪಗ್ನಿನೇ ಚ ಬುಲಸ್ತಯೇ ಚ ನಮೋ ಗೋಷ್ಟ್ಯಾಯ ಚ ಗೃಹ್ಯಾಯ ಚ ನಮ ಸಲ್ಪ್ಯಾಯ ಚ ಗೇಹ್ಯಾಯ ಚ ನಮ ಕಾಟ್ಯಾಯ ಚ ಗಹ್ವರೇಷ್ಟಾಯ ಚ ನಮೋ ಹೃದಯ್ಯಾಯ ಚ ನಿವೇಶ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪಾಗುಂ ಸವ್ಯಾಯ ಚ ರಜಸ್ಯಾಯ ಚ ನಮ ಶುಷ್ಕ್ಯಾಯ ಚ ಹರಿತ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಲೋಪ್ಯಾಯ ಚೋಲಪ್ಯಾಯ ಚ ನಮ ಊರ್ಜ್ಯಾಯ ಚ ಸೂರ್ಣ್ಯಾಯ ಚ ನಮ ಪರ್ಣ್ಯಾಯ ಚ ಪರ್ಣಶದ್ಯಾಯ ಚ ನಮೋ ಪಗುರವಾನಾಯ ಚ ವಿಘ್ನತೆ ಚ ನಮ ಆಖ್ಯದತೆ ಚ ಪ್ರಖ್ಯದತೆ ಚ ನಮೋ ವಕ್ಯರಿಕೇಭ್ಯೋ ದೇವಾನಾಗು ಹೃದಯೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಕ್ಷೇಣಕೇಭ್ಯೋ ನಮೋ ವಿಚಿನ್ವತ್ಕೇಭ್ಯೋ ನಮ ಆನಿರ್ಹತೆಭ್ಯೋ ನಮ ಆಮಿ ವತ್ಕೇಭ್ಯಃ ದ್ರಾವೇ ಅಂಧಸಸ್ವತೇ ದರಿದ್ರನ್ನೀಲೋಹಿತ ಯೇಷಾಂ ಪುರುಷಾಣಾಂ ಯೇಷಾಂ ಪಶೂನಾಂ ಮಾವೇರ್ಮಾ ರೋಮೋ ಯೇಷಾಂ ಕಿಂಚ ನಾಮ ಮತ ಯಾತೆ ರುದ್ರ ಶಿವಾ ತನೋ ಶಿವಾ ವಿಶ್ವಾಹ ಭೇಷಜಿ ಶಿವಾ ರುದ್ರಸ್ಯ ಭೇಷಜಿ ತಜಾನೋ ಮೃಡ ಜೀವಸೇ ಇಮಾಗುಂ ರುದ್ರಾಯ ತವಸೇ ಕಪರ್ನಿನೇ ಕ್ಷಯದ್ವೇರಾಯ ಪ್ರವರಾಮಹೇ ಮತಿಂ ಯಥಾ ನಶ್ಯಮ ಸದ್ವಿಪದೇ ಚ ದುಷ್ಪದೇ ವಿಶ್ವಂ ಪುಷ್ಟಂ ಗ್ರಾಮೇ ಅಸ್ಮಿನ್ನನಾತುರಂ ಋಡಾನೋ
ರುದ್ರೋತನೋಮಯ
ಕ್ಷಯದ್ವೇರಾಯ ನಮಸಾ ವಿಧೇಮತೆ ಯಚ್ಚಂ ಜಯೋಶ್ಚ ಮನುರಾಯಜೇ ಪಿತಾ ತದಶ್ಚ ಮದವರುದ್ರ ಪ್ರಣೀತೌ ಮಾನೋ ಮಹಾಂತ ಮುತಮಾನೋ ಅರ್ಭಕಂ ಮಾನ ಉಕ್ಷಂತ ಮುತಮಾನ ಉಕ್ಷಿತಂ ಮಾನೋ ವದೇ ಪಿತರಂ ಮೋತ ಮಾತರಂ ಪ್ರಿಯಮಾನಸ್ತನುವೋ ರುದ್ರರೀರಿಷಃ ಮಾನಸ್ತೋಕೇತನ ಯೇ ಮಾನ ಆಯುಷಿ ಮಾನೋ ಗೋಷು ಮಾನೋ ಅಶ್ವೇಷು ರೀರಿಷಃ ವೀರಾನ್ ಮಾನೋ ರುದ್ರವಾವಿತೋ ವದೇ ಅವಿಷ್ಮಂತೋ ನಮಸಾ ವಿದೇವತೆ ಆರಾತೆ ಗೋಗ್ನ ಉತ ಪೋರುಷಗ್ನೆ ಕ್ಷಯದ್ವೀರಾಯ ಸುಂ ನಮಸ್ಮೇತೆ ಅಸ್ತು ರಕ್ಷಾಚರೋ ಅರಿಷದೇವ ಯದಾಚ ನಶರ್ಮ ಯಚ್ಚ ವಿವರ್ಹಾ ಸುಹೃಶ್ರುತಂ ಗತ್ತ ಸದಂಯುವಾನಂ ಮೃಗನ್ನ ಭೀಮಮುಪಹತ್ತು ಉಗ್ರಂ ಮೃಡಾಚರಿತ್ರೇ ರುದ್ರಸ್ತವಾನೋ ಅನ್ಯಂತೆ ಅಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತು ಸೇನಾ ಪರಿಣೋ ರುದ್ರಸ್ಯ ಏತೃಣಕ್ತು ಪರಿತ್ವೇಷಸ್ಯ ದುರ್ಮದಿರಘಾಯೋ ಅವಸ್ಥಿರ ಭಗವದ್ಭ್ಯಸ್ತನುಶ್ವಮೀಡುಸ್ತೋಕಾಯ ತನಯಾಯ ಮೃಣಯ ಮೀಡುಷ್ಟಮ ಶಿವತಮ ಶಿವೋ ನ ಸುಮನಾಭವ ಪರಮೇ ವೃಕ್ಷ ಆಯುಧನ್ನಿದಾಯ ಕೃತ್ಯಂ ವಸಾನ ಆಚರ ಪಿನಾಕಂ ಬಿಭ್ರದಾಗಹಿ ವಿಗಿರಿದ ವಿಲೋಹಿತ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಭಗವಃ ಯಾಸ್ತೆ ಸಹಸ್ರಗುಂ ಹೇತಯೋನ್ಯಮಸ್ಮನ್ನಿವ ಪಂತುತಾ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರದಾ ಬಾಹುರೋಸ್ತವ ಹೇತಯಃ ತಾಸಾಮೀಶಾನೋ ಭಗವ ಪರಾಚೀನಾಮುಖಾಕೃತಿ ಸಹಸ್ರಾಣಿ ಸಹಸ್ರಶೋ ಯೇ ರುದ್ರ ಅರಿಭೂಮ್ಯಾ ತೇಷಾಗುಂ ಸಹಸ್ರಯೋಜನೆ ವಧನ್ವಾನಿ ತನ್ಮಸಿ ಅಸ್ಮಿನ್ ಮಹತ್ಯರ್ನವೇಂತರಿಕ್ಷೆ ಭವ ಅದಿ ನೀಲಗ್ರೀವಾಶತಿ ಕಂಠಾ ಸರ್ವಾ ಅದಃ ಕ್ಷವಾಚರಾಃ ನೀಲಗ್ರೀವಾಶತಿ ಕಂಠಾ ದಿವಗುಂ ರುದ್ರ ಉಪಶ್ರಿತಾ ಯೇ वृक्षेषु सस्मे जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिकासकबर्निनः ये अन्येषु विवेद्यन्ति मात्रेषु विपतो जनान् ये पताम् पतिरक्षय ऐलभृदायव्युदः ये तीर्थानि प्रचलन्ति शृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागुंसश्च दिशो रुद्राविदस्थिरे तेषागुंसहस्रयो जने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचेर्दश दक्षिणा दश प्रति चेर्दशो दिचेर्दशो द्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु देयम् द्विष्मो यश्च नो वेष्टितम् भोजम् मे ददामि त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नव्यो अप्सु य ओषधीषु यो रुद्रो विश्व भुवनाभिवेश तस्मै रुद्राय नमो अस्तु ये ते सहस्रमयुतम् पाशा मृत्योर्मर्त्यायन्तवे तान् यज्ञस्य आयया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो वा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व नमो रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि तमस्तु यस्वशस्वदन्वायो विश्वस्य क्षयति मे सजस्य यक्ष्वा महेशो मनसाय रुद्रम् नमोभिर्देवमसुरम् दुवस्य अयम् मे हस्तो भगवान् अयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभे सजो यगुम् शिवाविवर्षनः ॐ शान्ति
शान्ति शान्ति
ॐ अग्ना विष्णो सजोष सेवावर्धन्तु वाङ्गिरः द्युम्नैर्वाजे विरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रदितिश्च मे दीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे स्वश्च मे चित्तम् च मादितम् च मे वाच्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनोश्च मे शर्म च मे वर्म च मे गानि च मे स्थानि च मे परोगुंसि च मे शरीराणि च मे जैष्ठ्यम् च म आधिपत्यम् च मे मन्योश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे परिमा च मे प्रतिमा च मे वर्ष्वा च मे राभूया च मे वृद्धम् च मे वृद्धश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वसश्च मे त्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमानम् च मे सोक्तम् च मे सुकृतम् च मे वित्त ಚಮತ್ತಂ ಚ ಮೇ ವೇದ್ಯಂ ಚ ಮೇ ಭೂತಂ ಚ ಮೇ ಭವಿಷ್ಯತ್ ಚ ಮೇ ಸುಗಂ ಚ ಮೇ ಸುಪಥಂ ಚ ಮರುದ್ಧಂ ಚ ಮರುದ್ಧಿಶ್ಚ ಮೇ ಕ್ಲುಪ್ತಂ ಚ ಮೇ ಕ್ಲುಪ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಮತಿಶ್ಚ ಮೇ ಸುಮತಿಶ್ಚ ಮೇ ಶಂ ಚ ಮೇ ಮಯಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂ ಚ ಮೇ ನು ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಕಾಮಶ್ಚ ಮೇ ಸೌಮನಸಶ್ಚ ಮೇ ಭದ್ರಂ ಚ ಮೇ ಶ್ರೇಯಶ್ಚ ಮೇ ವಾಸ್ಯಶ್ಚ ಮೇ ಯಶಶ್ಚ ಮೇ ಭಗಶ್ಚ ಮೇ ರವಿಣಂ ಚ ಮೇ ಯಂತಾ ಚ ಮೇ ಧತ್ತಾ ಚ ಮೇ ಕ್ಷೇಮಶ್ಚ ಮೇ ಧೃತಿಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವಂ ಚ ಮೇ ಮಹಶ್ಚ ಮೇ ಸಂವಿತ್ ಚ ಮೇ ಜ್ಞಾತಂ ಚ ಮೇ ಸೋಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಸೋಶ್ಚ ಮೇ ಸೇರಂ ಚ ಮೇ ಲಯಶ್ಚ ಮರುತಂ ಚ ಮೇ ಮೃತಂ ಚ ಮೇ ಯಕ್ಷ್ವಂ ಚ ಮೇ ನಾಮಯಶ್ಚ ಮೇ ಜೀವಾತುಶ್ಚ ಮೇ ದೀರ್ಘಾಯುತ್ವಂ ಚ ಮೇ ನ ಮಿತ್ರಂ ಚ ಮೇ ಭಯಂ ಚ ಮೇ ಸುಗಂ ಚ ಮೇ ಶಯನಂ ಚ ಮೇ ಸೋಷಾ ಚ ಮೇ ಸುದಿನಂ ಚ ಮೇ ಓರ್ಚ ಮೇ ಸೋನೃತಾ ಚ ಮೇ ಪಯಶ್ಚ ಮೇ ರಸಶ್ಚ ಮೇ ಘೃತಂ ಚ ಮೇ ಮಧು ಚ ಮೇ ಸಕ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಸಪೇತಿಶ್ಚ ಮೇ ಕೃಷಿಶ್ಚ ಮೇ ಪೃಷ್ಟಿಶ್ಚ ಮೇ ಚೈತ್ರಂ ಚ ಮೌದಿತ್ಯಂ ಚ ಮೇ ರಯಿಶ್ಚ ಮೇ ರಾಯಶ್ಚ ಮೇ ಪುಷ್ಟಂ ಚ ಮೇ ಪುಷ್ಟಿಶ್ಚ ಮೇ ವಿಭುಜ ಮೇ ಪ್ರಭುಜ ಮೇ ಬಹುಜ ಮೇ ಭೂಯಶ್ಚ ಮೇ ಪೂರ್ಣಂ ಚ ಮೇ ಪೂರ್ಣತರಂ ಚ ಮೇ ಕ್ಷಿತಿಶ್ಚ ಮೇ ಕೋಯವಾಶ್ಚ ಮೇ ನಂ ಚ ಮೇ ಚುಚ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಶ್ಚ ಮೇ ಯವಾಶ್ಚ ಮೇ ಮಾಶಾಶ್ಚ ಮೇ ತಿರಾಶ್ಚ ಮೇ ಮುದ್ದಾಶ್ಚ ಮೇ ಖಲ್ವಾಶ್ಚ ಮೇ ಗೋಧೂಮಾಶ್ಚ ಮೇ ಮಸುರಾಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಿಯಂಗವಶ್ಚ ಮೇ ನವಶ್ಚ ಮೇ ಶ್ಯಾಮಕಾಶ್ಚ ಮೇ ನೀವಾರಾಶ್ಚ ಮೇ ಅಶ್ಮಾಶ್ಚ ಮೇ ಮೃತ್ತಿಕಾಶ್ಚ ಮೇ ಗಿರಯಶ್ಚ ಮೇ ಪರ್ವತಾಶ್ಚ ಮೇ ಸಿಕತಾಶ್ಚ ಮೇ ವನಸ್ಪತಯಶ್ಚ ಮೇ ಹಿರಣ್ಯಂ ಚ ಮೇ ಯಶ್ಚ ಮೇ ಸೀಸಂ ಚ ಮೇ ತ್ರಪುಶ್ಚ ಮೇ ಶ್ಯಾಮಂ ಚ ಮೇ ಲೋಹಂ ಚ ಮೇ ಅಗ್ನಿಶ್ಚ ಮ ಆಪಶ್ಚ ಮೇ ವಿರುಧಶ್ಚ ಮ ಓಷಧಯಶ್ಚ ಮೇ ಕೃಷ್ಣಪತ್ಯಂ ಚ ಮೇ ಕೃಷ್ಣಪತ್ಯಂ ಚ ಮೇ ಗ್ರಾಮ್ಯಾಶ್ಚ ಮೇ ಬಸವ ಆರಣ್ಯಾಶ್ಚ ಯಜ್ಞೇನ ಕಲ್ಪಂತ ವಿತ್ತಂ ಚ ಮೇ ವಿತ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಭೂತಂ ಚ ಮೇ ಭೂತಿಶ್ಚ ಮೇ ವಸು ಚ ಮೇ ವಸತಿಶ್ಚ ಮೇ ಕರ್ಮ ಚ ಮೇ ಶಕ್ತಿಶ್ಚ ಮೇ ಅರ್ಥಶ್ಚ ಮ ಏಮಶ್ಚ ಮ ಇತಿಶ್ಚ ಮೇ ಗತಿಶ್ಚ ಮೇ ಅಗ್ನಿಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಸೋಮಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಸವಿತಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಸರಸ್ವತಿ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಪೂಷಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಬೃಹಸ್ಪತಿಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಮಿತ್ರಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ವರುಣಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ತ್ವಷ್ಟಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಧಾತಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ವಿಷ್ಣುಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಶ್ವಿನೌ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಮರುತಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ವಿಶ್ವೇ ಚ ಮೇ ದೇವಾ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಪೃಥಿವೇ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇಂತರಿಕ್ಷಂ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ದ್ಯೌಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ದಿಶಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಭೂರ್ಧಾ ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಪ್ರಜಾಪತಿಶ್ಚ ಮ ಇಂದ್ರಶ್ಚ ಮೇ ಅಗುಂಶುಶ್ಚ ಮೇ ರಶ್ಮಿಶ್ಚ ಮೇ ದಾಭ್ಯಶ್ಚ ಮೇ ಧಿಪತಿಶ್ಚ ಮ ಉಪಾಗುಂಶುಶ್ಚ ಮೇ ಅಂತರ್ಯಾಮಶ್ಚ ಮ ಐಂದ್ರವಾಯವಶ್ಚ ಮೇ मैत्रावरुणश्च म आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थे च म आग्रयनश्च मे वैश्वदेवस्य मे ध्रुवस्य मे वैश्वानरस्य मरुद्ग्रहाश्च मे तिग्राह्याश्च ऐन्द्राग्नश्च मे वैश्वदेवस्य मे मरुद्मतीयाश्च मे मानेन्द्रस्य म आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्यश्च मे पात्मेवतश्च मे हार्योजनश्च मे इद्मस्य मे बर्हिश्च मे वेदिश्च मे धिष्णीयाश्च मे श्रुचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च म उपरवाश्च मे ऋषभे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पोतभृश्च म आदवनीयश्च म आग्नेद्रं च मे हविर्धानं च मे ग्रहाश्च मे सदस्य मे पुरोडाजाश्च मे पचताश्च मे भवृतश्च मे स्वगाकारश्च मे अग्निश्च मे दर्वश्च मे कश्च मे चौर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दिदिश्च मे द्यौश्च मे शक्वरीरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम्रश्च मे साम च मे सोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्दृष्ट्या बृहन्नदन्तरे च मे यज्ञेन कल्पेता गर्भाश्च मे वस्त्राश्च मे त्रयविश्च मे त्रयवे च मे दित्यवाच्च मे दित्योहि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावे च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच्च मे तुर्योहि च मे पष्टवाच्च मे पष्टोहि च म उक्षा च मे वशा च मर्षभश्च मे देहश्च मे नट्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पता प्राणो यज्ञेन कल्पता अपानो यज्ञेन कल्पता व्यानो यज्ञेन कल्पता चक्षुर्यज्ञेन कल्पता दुःश्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगुंशतिश्च मे त्रयोविगुंशतिश्च मे पञ्चविगुंशतिश्च मे सप्तविगुंशतिश्च मे नवविगुंशतिश्च म एकत्रिगुंशच्च मे त्रयस्त्रिगुंशच्च मे चतस्रश्च मे अष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगुंशतिश्च मे चतुर्विगुंशतिश्च मे अष्टाविगुंशतिश्च मे द्वात्रिगुंशच्च मे षट्त्रिगुंशच्च मे चत्वारिगुंशच्च मे चतुश्चत्वारिगुंशच्च मे वाजश्चारिगुंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च यस्मियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनस्याधिपतिश्च ृहस्पतिरुक्तामदानि सगुंसि सद्विश्वे देवासूक्तवाच पृथिविमातर्मा माहिगुंसिर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगुं शुश्रूषेण्या मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभाय पितरोऽनुमदन्तु ॐ शान्ति 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 तच्छयोरावृणीमहे गातुम् यज्ञाय गातुम् यज्ञपदये दैवे स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शन्नो अस्तुर्द्विपदे शं चतुष्पदे ॐ शान्ति शान्ति शान्तिः सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् सभूमिम् विश्वतो भृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् पुरुष एवेदगुम् सर्वम् यद्भूतम् यच्च भव्यम् उदामृतत्वश्चेशानः यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अथो जायागश्च पुरुषः पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतम् दिवे त्रिपादोर्ध्वौ दैत्पुरुषः पादो सेहा भवात् पुनः ततो विश्वम् व्यक्रामत साशनानशने अभि तस्माद्विराट जायत विराजो अधिपुरुषः स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः यत्पुरुषेण हविषा देवायज्ञमतन्वता वसन्तो अस्यासेदाज्यम् ग्रीष्म इद्मशरद्रवे सप्तास्यासन् परिदयः त्रिसप्त समिद कृता देवायत्यज्ञम् तन्वाना अवध्नन् पुरुषम् पशुम् तम् यज्ञम् बर्हिषि प्रोक्षन्न पुरुषम् जातमग्रदः तेन देवा अयजन्त साध्यार्षयश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुदा संवृतम् पृषदाज्यम् पजोगुस्तागुश्चक्रे वायव्यान आरण्याग्राम्याश्च ये तस्माद्यज्ञात् सर्वहुतः ऋचस्सामानि जग्निरे छन्दागुंसि जग्निरे तस्मात् यजुस्तस्मादजायत तस्मादश्वा अजायन्त एके चोभयातता गावोऽजग्निरे तस्मात् तस्माज्जाता अजावय यत्पुरुषम् व्यददुः कदिदा व्यकल्पयन् मुखम् किमस्य कौ बाहु का भूरुपादावुच्येते ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यागुंशोद्रो अजायत चन्द्रमा मनसो जातः च चक्षुःसूर्यो अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत नाप्यासीदन्तरिक्षम् शेष्णोद्यौ समवत्तता पद्म्याम् भूमिर्निशश्रोत्रात् तथा लोकागुम् अकल्पयन् वेदामेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसस्तु पारे सर्वाणि रूपाणि विचित्य नेरः नामानि कृत्वा विवदन्यदास्ते धाता पुरस्ताद्यमुराजार चक्रप्रविद्वान् प्रतिसश्चतस्रः तमेवम् विद्वान् अमृत इय भवति नान्यः पन्था अयनाय विद्यते यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकम् महिमानः सन्ते यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः अद्य सम्भूत पृथिव्यैरसा च विश्वकर्मणः समवर्ततादि तस्य त्वस्ता विदद्रूपमेते तत्पुरुषस्य विश्वमाजानमग्रे वेदाहमेतम् पुरुषम् महान्तम् आदित्यवर्णम् तमसः परस्तात् तमेवम् विद्वान् अमृत इह भवति नान्यः पन्था विद्यते अनाय प्रजापतिश्चरति गर्भे अन्तः अजायमानो बहुधा विजायते तस्य देरा परिजानन्ति योनिम् मनीषीणाम् पदमिच्छन्ति वेदसः यो देवेभ्य आतपति यो देवानाम् पुरोहितः पूर्वो यो देवेभ्यो जातः नमो रुचाय ब्राह्मये रुचम् ब्राह्मम् जनयन्तः देवा अग्रे तदब्रुवन् यस्त्वैवम् ब्राह्मणो विद्यात् तस्य देवा असन्वशे रेश्च ते लक्ष्मेश्च पत्न्यो अहोरात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपम् अश्विनो व्यात्तम् इष्टम् मनिषाणा अमुम् मनिषाणा सर्वम् मनिषाणा तच्छयोरावृणीमहे गातुम् यज्ञपतये दैवे स्वस्तिरस्तु न स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वम् जिगातु भेषजम् शन्नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे ॐ शान्ति 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 ॐ अत्रिणात्वा कृमे हन्मे कण्वेन जमदग्निना विश्वावसोर्ब्रह्मणा हता कृमेनागुम् राजा अप्येषागुस्तपतिर्हतः अथो माता तो पिता अथो स्थूरा अथो क्षुद्रा अथो कृष्णा अथो श्वेता अथो आशातिका हता श्वेताभिः सह सर्वे हता आहरावद्या श्रुतस्य हविषो यथा तत्सत्यम् यदमुम् यमस्य जम्भयोः आददामि तथा हि तत् खण्पन्मसि ॐ
Shanti, Shanti, Shanti. Om.
Bhadram karne bhishrunuyama deva. Bhadram pashye maksha viryajatra. Sterai rangai sustavagum sastanuvihi. Yashema devahitai yadayu. Sastena indro vriddashrava. Sastena pusha vishvaveda. Sastena staksho arishtanemihi. Sasteno brahaspate dadhatu. Om. Shanti, Shanti, Shanti. Atacurya darvangina samya akhya syamaha. Brahma rushihi gayatri chandaha. Adityo devata. Hamsasoham agninarayana yuktam vejam hrilleka shaktihi iyadadi sarga sanyuktam kelakam chaturvidha purushartha siddhyarthe viniyogaha shatswararudena vijena sharangam raktan bhujasam sitam Saptaswaradhinam hiranyavarnam chaturbhujam padmadvayavayavaradahastam kalachakra pranetaram shri suryanarayanam ya evam vedasavai brahmanah om bhurbhuvasuvaha Tatsaviturvare enyam bargo devasya dhimahi dhiyo yona prachodayat surya atma jagachascha surya atvai kalvimani bhutani jayante surya atyajnya parjanyo namatma Namaste Aditya, Tvameva Pratyaksham Karma Kartasi, Tvameva Pratyaksham Brahmasi, Tvameva Pratyaksham Vishnurasi, Tvameva Pratyaksham Rudrosi, Tvameva Pratyaksham Mrugasi, Tvameva Pratyaksham Yajurasi, Tvameva pratyaksham samasi, Tvameva pratyaksham atharvasi, Tvameva sarvam chandosi, Adityat vayur jayate, Adityat bhumir jayate, Adityat apo jayante, Adityat jyotir jayate, Adityat vyoma disho jayante, Adityat deva jayante, Adityat veda jayante, Adityo va esha etan mandalam tapati, asa va adityo brahma, Adityontakkaranamano buddhi cittahamkara, Adityo vai vyana samano dano pana pranaha, Adityo vai shrotraktvak chakshurasana pranaha, Adityo vai vakpani padapayo pastaha, Adityo vai shabdasparsharuparasagandha, Adityo vai vachanadana gamana visarganandha, Anandamayo vijnanamayo vijnanagana adityaha, Namo mitraya bhanave mrityonapahi, Rajashtave Vishvaetave Namaha,
शौर्याद् भवन्ति भूतानि शौर्येण पालितानि तु शौर्येलयम् प्राप्नुवन्ति यः शौर्यः सोऽहमेव च चक्षुर्णो देवः सविता चक्षुर्ण उत पर्वतः चक्षुर्धाता दधातु नः आदित्याय विद्महे सहस्रकिरणाय धीमहि तन्नः शौर्य प्रचोदयात् सविता पुरस्तात् सविता पश्चातात् सवितोत्तरातात् सविता धरातात् सविता नः सुवतु सर्वतात् सविता नो रासताम् दीर्घमायुः ॐमित्येकाक्षरम् ब्रह्मा गृह्णीते द्वे अक्षरे शौर्य इत्यक्षरद्वयम् आदित्य इति त्रीणक्षराणि एतस्यैव शौर्यस्यास्ताक्षरो मनुः यः सदा अर्हर्जपति स वै ब्राह्मणो भवति स वै ब्राह्मणो भवति शौर्याभिमुखो जत्वा माव्याधिभयात् प्रमुच्यते अलक्ष्मे नश्यति अभक्षभक्षणात् पोतो भवति अगम्यागमनात् पोतो भवति पतितसम्भाषणात् पोतो भवति असत्सम्भाषणात् पोतो भवति मध्याह्ने सूर्याभिमुखपटे सद्योत्पन्न पञ्चमहापातका प्रमुच्यते सैषा सावित्रीम् विद्याम् न किञ्चिदपि न कस्मै चित्त संशयेत् येताम् महाभाग प्रातः पठति स भाग्यवान् जायते पशोन्विन्दति वेदार्थम् लभते त्रिकालमेतज्जप्त्वा क्रतुशतफलमवाप्नोति हस्तादित्ये जपति स महामृत्युम् तरति स महामृत्युम् तरति य एवम् वेद इत्युपनिषत् भद्रम् कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम् पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैति सुभागुंसस्तनूभिः विषेम देवहितञ्यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृत्रश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु ॐ शान्ति शान्ति शान्तिः तेजोऽसि तत्ते प्रयच्छामि तेजस्वदस्तु मे मुखम् तेजस्वच्चिरो अस्तु मे तेजस्वान् विश्वतः प्रत्यङ् तेजसा संविवृद्धि मा ओजोऽसि तत्ते प्रयच्छामि ओजस्वदस्तु मे मुखम् ओजस्वच्चिरो अस्तु मे ओजस्वान् विश्वतः प्रत्यङ् ओजसा संविवृद्धि मा पयोऽसि तत्ते प्रयच्छामि पयस्वदस्तु मे मुखम् पयस्वच्चिरो अस्तु मे पयस्वान् विश्वतः प्रत्यङ् पयसा संविवृद्धि मा आयुरसि तत्ते प्रयच्छामि आयुष्मदस्तु मे मुखम् आयुष्मच्चिरो अस्तु मे आयुष्मान् विश्वतः प्रत्यङ् आयुषा संविवृद्धि मा ಇಮಮಗ್ರ ಆಯುಷೇವಚ್ಚಸೇ ಕೃತಿ ಪ್ರಿಯಗುಂ ರೇತೋ ವರುಣ ಸೋಮರಾಜನ್ ಮಾತೇ ವಾಸ್ಮಾದಿತೆ ಶರ್ಮ ಯಚ್ಚ ವಿಶ್ವೇ ದೇವಾ
ಜರದ ಸ್ಥಿರ್ಯಥಾ ಸತ್
ಆಯುರಸಿ ವಿಶ್ವಾಯುರಸಿ ಸರ್ವಾಯುರಸಿ ಸರ್ವಮಾಯುರಸಿ ಯತೋ ವಾತೋ ಮನೋಜವಾ ಯತಃ ಕ್ಷರಂತಿ ಸಿಂಧವಃ ತಾಸಾಂ ತ್ವಾ ಸರ್ವಾಸಾಗುಂ ರುಚ ಅಭಿಷಿಂಚಾಮಿ ವಚ್ಚಸಾ ಸಮುದ್ರ ಇವಾಸಿ ಗಂಹನಾ ಸೋಮ ಇವಾಶ್ಚದಾವ್ಯಃ ಅಗ್ನಿರಿವ ವಿಶ್ವತಃ ಪ್ರತ್ಯಂ ಸೂರ್ಯ ಇವ ಜ್ಯೋತಿಷಾ ವಿಭೋ ಅವಾಮ್ಯೋ ದ್ರವಣೇ ರಸಃ ತಮಹಮಸ್ತಾಮುಷ್ಯಾಯಣಾಯ ತೇಜಸೇ ಬ್ರಹ್ಮವಚ್ಚಸಾಯ ಗೃಹ್ಣಾಮಿ ಅಪಾಮ್ಯ ಊರ್ಮೌರಸಃ ತಮಹಮಸ್ಮಾಮುಷ್ಯಾಯಣಾಯ ಓಜಸೇ ವೀರ್ಯಾಯ ಗೃಹ್ಣಾಮಿ ಅಪಾಮ್ಯೋ ಮಧ್ಯತೋರಸಃ ತಮಹಮಸ್ಮಾಮುಷ್ಯಾಯಣಾಯ ಪುಷ್ಟೈ ಪ್ರಜನನಾಯ ಗೃಹ್ಣಾಮಿ ಅವಾಮ್ಯೋ ಯಜ್ಞಿಯೋರಸಃ ತಮಹಮಸ್ಮಾಮುಷ್ಯಾಯಣಾಯ ಆಯುಷೇ ದೀರ್ಘಾಯುತ್ವಾಯ ಗೃಹ್ಣಾಮಿ ಓಂ ಶಾಂತಿ 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 ದಶೇಶು ನವಾಮಸೋ ಮಮ ರಾತಿ ಯತೋ ನಿದಹತಿ ವೇದಃ ಸಣ ಪರಿಷದತಿ ದುರ್ಗಾನಿ ವಿಶ್ವಾನಾವೇವ ಸಿಂಧುಂ ದುರಿತಾದ್ಯಗ್ನಿಃ ತಾಮಗ್ನಿವರ್ಣಾಂ ತಪಸಾ ಜ್ವಲಂತೀಂ ವೈರೋಚನೀಂ ಕರ್ಮಫಲೇಷು ಜುಷ್ಟಾಂ ದುರ್ಗಾಂ ದೇವೀಗುಂ ಶರಣಮಹಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಸುತರಸಿತರಸೇ ನಮಃ ಅಗ್ನೇ ತ್ವಂ ಪಾರಯಾನವ್ಯೋ ಅಸ್ಮಾನ್ ಸ್ವಸ್ತಿ ವಿರತಿ ದುರ್ಗಾನಿ ವಿಶ್ವಾ ಪೋಶ್ಚ ಪೃಥ್ವೀ ಬಹುಲಾನ ಉರ್ವೀ ಭವಾತೋ ಕಾಯತನಯಾಯ ಶಯ್ಯೋ ವಿಶ್ವಾನಿ ನೋ ದುರ್ಗಃ ಜಾತ ವೇದಸ್ಯಂದುಂ ನನಾವಾ ದುರಿತಾತಿ ಪರ್ಷಿ ಅಗ್ನೇ ಅತ್ರಿವನ್ಮನಸಾ ಗೃಹಾಣೋ ಅಸ್ಮಾಕಂ ಬೋಧ್ಯ ವಿತಾತನೂನಾ ಋತನಾಜಿತ ಗುಂ ಸಹಮಾನ ಮುಗ್ರ ಭಕ್ತಿ ಗುಂ ಹುವೇಮ ಪರಮಾತ್ ಸದತ್ತಾತ್ ಸನ ಪರ್ಷದತಿ ದುರ್ಗಾನಿ ವಿಶ್ವಾಕ್ಷಾಮದ್ದೇವೋ ಅಧಿದುರಿತಾತ್ಯಗ್ನಿಃ ಪ್ರತೋಷಿ ಕಮೇತ್ಯೋ ಅಧ್ವರೇಷು ಸದಾ ಚ ಹೋತಾ ನವ್ಯಶ್ಚ ಸತ್ಸಿ ಸ್ವಾಂಚಾಗ್ನೇ ತನುವಂ ಪಿಪ್ರಯತ್ಸ್ವಾತ್ಮಭ್ಯಂಚಸೌ ಭಗಮಾಯಜಸ್ವ ಗೋಭಿರ್ಜುಶ್ಚ ವಯುಜೋ ನಿಷಿಕ್ತಂ ತವೇಂದ್ರ ವಿಷ್ಣುರನು ಸಂಚರೇಮ ನಾಕಸ್ಯ ವೃಷ್ಟಮವಿ ಸಂವಸಾನೋ ವೈಷ್ಣವೇ ಲೋಕ ಇಹ ಮಾದಯಂತ ಕಾತ್ಯಾಯನಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಕನ್ಯಕುಮಾರಿ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋ ದುರ್ಗೆ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಜಾಭ್ಯ ಪರಿಪಾಲಯಂತ ಯಾಹೇನ ಮಾರ್ಗೇಣ ಮಹೀ ಮಹೇಶಾಃ ಗೋ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯ ಶುಭಮಸ್ತು ನಿತ್ಯಂ ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಸಮಸ್ತ ಲೋಕಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.